Wir bei Namo Buddhaya. Jai Bhim. So yesterday we were looking at Bhante's extraordinary achievement.
तो कल काल आपण बघत होतो की भंतेंचं जे काही विशेष अशा प्रकारचं जे काही प्राप्ती आहे त्याबद्दल.
And I was reflecting further on that achievement.
आणि भंतेंनी जे काही म्हणजे प्राप्त केलेलं आहे त्याला आपण पुढे अजून पाहणार आहोत.
But really the most extraordinary thing is this.
आणि अतिशय विशेष अशी जर काही बाब असेल तर हे आपण जे बघतो आहोत आता.
It's the order.
हा आपला संघ आहे.
And Bhante has spoken of the order as his chef d'oeuvre, his chief work.
आणि भंते असं म्हणतात की संघ निर्मिती हे त्यांचं मुख्य कार्य आहे.
His greatest achievement.
आणि त्यांचं अतिशय मोठं अशा प्रकारचं एक प्रकारे समजा प्राप्ती आहे.
And what is especially remarkable about Bhante's achievement is that in a way he had no example.
आणि भंतेंचं म्हणजे ही प्राप्ती फार मोठी का आहे कारण एक प्रकारे त्यांच्या पुढे असं कुठलं उदाहरण नव्हतं.
He had no experience himself of sangha as we understand it.
आणि जसं संघ म्हणून आपण ज्याला पाहतो अशा प्रकारचा त्यांना कुठलाही तसा अनुभव नव्हता.
Of course when he discovered Buddhism in Britain there was a society.
आणि बुद्धधम्माच्या संपर्कात जेव्हा ते ब्रिटनमध्ये आले तर एक प्रकारे तो एक संघटन होता.
But no sangha really.
परंतु खऱ्या अर्थाने तो संघ नव्हता.
And when he went to India he didn't really encounter sangha.
आणि जेव्हा ते भारतात आले तेव्हा सुद्धा कुठेही त्यांना संघ दिसला नाही.
And in fact he said that in the early years of his time in India he received more kindness and sympathy from members of the Ramakrishna mission than he did from Buddhists.
आणि ते असं सांगतात की जेव्हा ते भारतामध्ये आले तर सुरुवातीचा जो काही काळ होता तर सर्वात जास्त त्यांना जी काही मैत्री आहे ती रामकृष्ण मिशन आणि तिकडनं मिळाली परंतु बौद्धांकडून मात्र ती मिळाली नाही.
That's a bit sobering, isn't it?
आणि खरंच म्हणजे याचा आपण विचार केला पाहिजे.
But that's what he experienced.
परंतु असा त्यांचा अनुभव होता.
He experienced a lot of kindness and some very genuine spiritual inspiration from some of those Ramakrishna monks.
आणि रामकृष्ण मठातले जे काही संन्यासी होते त्यांच्याकडून त्यांना अधिक मैत्री आणि फार प्रेम मिळालं जे म्हणजे त्यांना इतरत्र मिळालं नाही.
But he didn't really experience what we call sangha from the bhikshus.
परंतु ज्याला आपण संघ म्हणतो हा संघ मात्र त्यांना भिक्षूंकडून असा अनुभवात आला नाही.
Yes, many of them became his friends.
अर्थात त्यातले बरेचसे त्यांचे मित्र झालेत.
And some of them he felt were really good Buddhists.
आणि त्यातले काही त्यांना खरंच वाटलं की ते चांगले बौद्ध होते.
In fact he said some of them were good Buddhists even though they were bad monks.
तर ते असं म्हणाले की त्यातले काही खरंच खूप चांगले बौद्ध होते जरी ते वाईट अशा प्रकारचे भिक्षू असले तरी.
Which is quite interesting. You can be a bad monk and a good Buddhist.
आणि आता हे मोठं म्हणजे मनोरंजक आहे की एखादा असा चांगला बौद्ध असू शकतो परंतु वाईट भिक्षू पण असू शकतो.
Actually you can also be a good monk and a bad Buddhist.
आणि असे होऊ शकते की एक चांगला भिक्षू कोणी असू शकतो परंतु एक प्रकारे वाईट असा बौद्ध असू शकतो.
Anyway, yes, he didn't really have any model of sangha.
तर त्यांना असं संघाचा कुठलाही असा नमुना त्यांच्या पुढे नव्हता.
His experience of sangha was not sangha.
आणि त्यांचा जो काही संघ म्हणून अनुभव होता खऱ्या अर्थाने तो संघ म्हणून तसा अनुभव नव्हता.
द भिक्षू संघ वॉज व्हेरी फॉर्मलिस्टिक.
तर हा जो भिक्षू संघ होता अतिशय औपचारिकरित्या तो संघ होता.
इट वॉज टू डू विथ फॉलोइंग रूल्स.
तर केवळ म्हणजे विनयाचं पालन करणं एवढं त्यांचं काम होतं.
ऑर रादर सीमिंग टू फॉलो रूल्स.
आणि असं म्हणू शकतो की जणू काही म्हणजे केवळ विनयाचं ते पालन करताय तसं केवळ दिसायचं.
द मेन थिंग वॉज दॅट यू वर्नट कॉट breaking the vinaya.
मुख्य बाब अशी होती की विनयाचा तुम्ही काहीतरी भंग केला असं म्हणजे दिसू नये एवढंच ते पाहिजे.
And there wasn't really any idea of a lay sangha.
आणि उपासक संघ म्हणून अशा प्रकारची कल्पनाही मात्र त्यावेळेस नव्हती.
But Bhante himself seems to have had very high expectations, very high ideals.
आणि असं दिसतं की भंतेंच्या अपेक्षा मात्र फार असं मोठ्या होत्या आणि फार मोठा आदर्श त्यांचा होता.
He really assumed when he joined the Bhikshu Sangha when he was ordained that he would be joining a sangha in the sense that we understand it.
आणि जेव्हा ते म्हणजे भिक्षू झाले तर त्यावेळेस त्यांची अशी कल्पना होती की एक प्रकारे भिक्षूच्या संघामध्ये ते दाखल होत आहेत जसं आज संघ म्हणून आपण पाहतो आहोत.
And you remember he was asked by his guru Bhante Jagdish Kashyap to remain in Kalimpong and work for the good of Buddhism.
आणि मग आपल्याला माहिती असेल की त्यांचे जे गुरु होते भिक्षू जगदीश काश्यप त्यांनी त्यांना सांगितलं की कॅलिम्पॉंग मध्ये राहून तिथं बुद्ध धर्मासाठी काम करा.
And he asked him to stay at a vihara there run by some bhikshus.
आणि तिथे एक विहार होतं जे भिक्षू चालत होते तिथं राहण्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलं.
And he began to work from that base.
आणि मग तिथे राहून त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली.
But they threw him out.
परंतु त्यांनी त्यांना बाहेर हकलून दिलं.
He was too active for them.
कारण म्हणते तिथे फारच सक्रिय झाले होते.
He was disturbing things.
आणि त्याच्यामुळे मात्र त्यांना म्हटलं म्हणजे एक धोकेदायक वाटत होतं.
It was nice and quiet in the vihara.
कारण ते जे विहार होतं मोठं शांत होतं.
So Bhante was deeply upset by this.
आणि यामुळे मात्र फारच म्हणजे खोलवर त्यांना फार निराशा आली.
He's 25.
ते 25 वर्षाचे होते.
व्हेरी हाय आयडियल्स.
आणि फार मोठा आदर्श त्यांच्या पुढे होता.
जॉइन द भिक्षु संघ विथ ग्रेट एक्सपेक्टेशन.
आणि भिक्षु संघात ते सामील झाले अनेक अपेक्षा त्यांच्या होत्या.
अँड दिस वॉज हिज एक्सपीरियन्स.
परंतु अनुभव मात्र असा होता.
सो व्हेन ही नेक्स्ट सॉ पंत जगदीश काश्यप ही स्टार्टेड telling him his troubles.
Ani mag punna jeva bhikshu Jagdish Kashyap la te bhetle tar tanna ja kai adchani alya te adchani tanna te sangu lagle.
And Kashyap ji said quite unequivocally, well, this is what you can expect.
Ani mag Kashyap ji manale ki ata kay ghadnar aahe hech apekshit hote hech ghadnar hota.
Stop complaining, get used to it.
Ata takrar karna banda kara yachi savay ghalun gya.
So this was Bhante's experience.
Ani Bhantenta ha anubhav hota.
And all his time in India he didn't really encounter much in the way of sangha apart from with a few individuals.
Ata bharta madhe astana jyala apan sangha manto asa sanghacha anubhav tyana kuthehi ala nahi keval kai ashe vyakti hote te vyakti matra tyana changle vatle.
And of course he had his own teachers with whom he had a deep spiritual connection.
आणि अर्थात त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंशी त्यांचा खूपच सखोल अशा प्रकारचा संपर्क होता.
There was Lama Govinda with whom he felt a deep kindred spirit.
आणि लामा गोविंदा जे आहे त्यांच्यासोबत त्यांना अतिशय असं मैत्रीपूर्ण वाटायचं.
So he certainly had friends, even Kalyanamitra.
तर निश्चितच त्यांना मित्र होते आपण असंही म्हणू शकतो कल्याण मित्र होते.
But sangha as we experience it or we understand it he didn't really experience.
परंतु ज्याला आपण संघ म्हणतो जो संघ आपण अनुभव करतो अशा प्रकारचा संघ मात्र त्यांना अनुभवण्यात आला नाही.
And it's extraordinary that he created what we understand by sangha.
आणि ही अतिशय म्हणजे अलौकिक अशी बाब आहे की ज्याला आपण आज संघ म्हणतो तो संघ असा आपण आता अनुभवू शकतो.
I've kept on saying sangha as we understand it.
आता मी संघ म्हणत आहे ज्या अर्थाने आपण संघाकडे पाहतो किंवा संघाचा अर्थबोध आपल्याला होतो.
Our understanding of sangha comes from his understanding of sangha.
आता संघ कशाला म्हणतात हे जे काही आपली ही जी काही आपली समज आहे ती भंतेंकडून आलेली आहे की संघ याला म्हणायचा.
You will hardly find this understanding anywhere in the Buddhist world.
आणि बौद्ध जगतामध्ये अशा प्रकारची जी समज आहे क्वचितच कुठेतरी तुम्हाला आढळून येईल.
इंटरेस्टिंग इनफ आय थिंक प्रॉब्ली इन द मॉडर्न वेस्ट पीपल आर बिगिनिंग टू डेव्हलप दिस आयडिया ऑफ संघ.
आणि हे मोठं आता रोचक आहे की अलीकडे पाश्चिमात्य जगतामध्ये अशा प्रकारे संघाची एक कल्पना आता मूळ धरते आहे.
बट इन मच ऑफ द बुद्धिस्ट ईस्ट द संघ इज जस्ट थॉट ऑफ एज द मंक्स.
आणि पौर्वात्य बौद्ध जगतामध्ये मात्र अजूनही संघ म्हणजे असा समजलं जातं की जे भिक्षू आहेत.
अँड ऑफ कोर्स इन आउटसाइड साऊथ ईस्ट एशिया इन्क्लुडिंग द नन्स.
आणि मग हा जो काही दक्षिणेकडचा आशिया आहे त्याला जर वगळलं तर त्याच्यामध्ये मात्र भिक्षूने सुद्धा आपल्याला दिसतात.
इन द थेरवादी वर्ल्ड नन्स आर नॉट रिअली इन्क्लुडेड इन द नोशन ऑफ संघ.
आणि थेरवादी जगतामध्ये तिथे मात्र संघामध्ये भिक्षूनी काही समाविष्ट नसतात.
इन सम प्लेसेस इन पर्टिक्युलरली इन जपान अँड इन चायना देअर इज अ नोशन ऑफ ले पीपल एज पार्ट ऑफ द संघ.
आणि मग काही राष्ट्र आहेत जसं जपान आहे किंवा चीन आहे तर तिथे मात्र अशी संकल्पना आहे की जे उपासक असतात ते सुद्धा संघाचे घटक असतात.
And Bhante certainly drawn some inspiration from Chinese Buddhism in this way.
आणि अशा प्रकारे भंतेने निश्चितच चिनी जो बुद्ध धर्म आहे तिथून काही प्रेरणा घेतलेली आहे.
But by and large, the Buddhist world sees the Sangha simply as the Bhikshu corporation.
आणि बऱ्याचदा कमी अधिक प्रमाणामध्ये जे बौद्ध आहेत ते पाहतात की जे काही भिक्षू आहेत त्यांचं जो काही एखादं संघटन असणं एवढंच ते पाहतात.
आय एम मेकिंग अ बिग जनरलायझेशन, सो ऑफ कोर्स देयर विल बी मेनी मेनी एक्सेप्शन्स आय होप.
आता एक सर्वसाधारणपणे एक व्यापक अर्थाने मी असं सांगत आहे, परंतु काही मात्र अपवाद याच्यामध्ये असू शकते. मग आपण असं पण विचार करता कामा नये की ते भिक्षू आहेत म्हणून त्यांना संघ काय आहे हे कळत नाही.
वी मस्ट लुक अँड सी व्हॉट वी सी.
तर जे काही आपण पाहतो ते पाहिलं पाहिजे.
बट दिस अंडरस्टँडिंग दॅट वी शेअर आय कॅन अस्यूम इन ऑल ऑफ यू कम्स फ्रॉम बंटे.
आणि ही जी काही आपली समज आहे संघाबद्दलची, आता मी हे अनुमान करू शकतो की ही आपल्याला भंतेंकडून आलेली आहे.
इट्स व्हॉट ही इज ड्रॉन फ्रॉम व्हॉट द बुद्ध सेड अबाउट संघ, अबाउट ह्युमन रिलेशनशिप्स अँड सो ऑन.
आणि त्यांना हे समजलेलं आहे की बुद्धाला संघ म्हणजे काय अभिप्रेत होतं, हा जो मानवी संपर्क आहे हा कुठल्या प्रकारे त्यांना अभिप्रेत होतं.
अँड इट्स समथिंग दॅट ही इज बीन एबल टू कम्युनिकेट टू अदर्स अँड ब्रिंग टू लाईफ.
आणि ही अशी बाब होती जे इतरांपर्यंत ते पोहोचवू शकले आणि एक प्रकारे याला ते साजीवंत करू शकले.
ऑफकोर्स वी शुडंट थिंक दॅट संघ इन दॅट सेन्स इज ऑलवेज द सेम एज द ऑर्डर.
आता जसं आपण
Yes, because you don't distinguish between Sangha and Order, do you? But Triratna Bauda Sangha is not always Sangha in the sense that Bhante मीन संघ.
आता भंतेंना जे संघ म्हणायचा आहे तर ज्याला आपण त्रिरत्न बौद्ध संघ म्हणतो असा त्याचा अर्थ होत नाही.
समटाइम्स द ऑर्डर ऑर त्रिरत्न ऑर्डर इज नॉट अ संघ.
आणि काही वेळेस आपला हा जो त्रिरत्न संघ आहे तो संघ नसतो.
सम ऑफ यू आर नॉटिंग, यू मस्ट नो व्हॉट आय मीन.
तुमच्यापैकी काही लोक मान हलवत आहे तर मला माहिती आहे की मला काय म्हणायचं ते समजलेलं आहे.
Get their names, don't ordain them.
त्यांचे नाव आता घ्या आणि त्यांची निष्ठा करू नका.
Take their cases away.
त्यांचा केस आहे घेऊन टाका.
We all know that the Triratna Sangha is not always a Sangha.
तर आपल्याला माहिती आहे की आपला हा जो त्रिरत्न संघ आहे तो नेहमीच काही संघ असत नाही.
Sometimes we know it's a group.
काही वेळेस आपल्याला माहिती आहे का हा एक गुट असतो.
Sometimes we know it's several groups.
आणि काही वेळेस आपल्याला हे माहिती असतं याच्यामध्ये अनेक गट असतात.
ग्रुप्स दॅट आर फाइटिंग ईच अदर, वी नो.
आणि मग हे जे गुट असतात एकमेकांशी म्हणजे भांडत असतात.
वी मस्ट बी ऑनेस्ट. हा,
आपण प्रामाणिक असलो पाहिजे.
अँड इट्स इम्पॉर्टंट दॅट यू डोंट थिंक, इफ यू आर स्ट्यूपिड इनफ टू थिंक सो, दॅट यू आर जॉइनिंग द आयडियल संघ.
तर आता तुम्ही म्हणजे असं जर तुम्ही मूर्ख असाल तर असा विचार करणार नाही, परंतु असा काही विचार करू नका की आपण मोठा आदर्श संघामध्ये आता जात आहोत.
अनफॉर्च्युनेटली,
दुर्दैवाने,
आय विश इट वॉज.
आता मला असं वाटतं की हा आदर्श असला पाहिजे होता.
आय एम अफ्रेड आय वुडंट बी एबल टू बी पार्ट ऑफ इट.
आणि मी त्याचा म्हणजे मला खेद आहे की मी त्याचा भाग असू शकत नाही.
आय डोंट नो अबाउट मर्कसी. नो सर. सो वी मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन द संघ इज एन आयडियल अँड द ऑर्डर, द त्रिरत्न ऑर्डर as an institution, as a community.
तर एक मग फरक आपण पाहिला पाहिजे ज्याला आपण खरंच संघ म्हणतो आणि मग आपला त्रिरत्न जो संघ आहे एक प्रकारे आपण एकत्र आलेलो आहोत, एक प्रकारे आपण असं हे निर्माण केलेलं आहे, ते याच्यामधलं अंतर समजलं पाहिजे.
But you can guarantee that all order members are honoring that ideal of sangha.
परंतु एका गोष्टीची मात्र खात्री असते, सर्वच धम्मचारी हा जो काही संघाचा आदर्श आहे त्याचा मात्र अतिशय सन्मान करतात.
इफ दे नॉट देन दे लेफ्ट द ऑर्डर.
जर तो सन्मान त्यांच्या मनामध्ये जर नसेल, आदर नसेल, तर मग ते संघ सोडून देतील.
यू कुड से दॅट दे ऑल मस्ट बिलीव दॅट इट्स पॉसिबल फॉर अस टू रिलेट इन दॅट आयडियल वे.
कारण त्यांचा असा हा विश्वास असतो की हा जो काही आदर्श संघ आहे त्या संघाशी आपण आपलं नातं पाहू शकतो.
वन मस्ट बिलीव दॅट एव्हरीबडी इज ट्राइंग टू रिलेट इन दॅट आयडियल वे.
तर एका अर्थाने प्रत्येक जण हा जो काही आदर्शवत संघ आहे त्या संघाशी एक प्रकारे आपला संपर्क ते साधू इच्छितात.
अँड यू नीड टू बी कॉन्फिडंट दॅट फ्रॉम टाइम टू टाइम वी डू.
आणि हे हा विश्वास आपल्याला असला पाहिजे की वेळोवेळी अशा प्रकारचा आदर्श मात्र खरंच म्हणजे आपल्यामध्ये असतो, आपण ते जगत असतो.
मे बी वी डू मोर दॅन वी डोंट.
कदाचित जेवढं म्हणजे आपण करतो, जेवढं आपण करायला पाहिजे तेवढं कदाचित करीत नसू.
यू कुड से दॅट द ऑर्डर इज एन इफेक्टिव्ह संघ इफ नॉट ऑलवेज अ रियल वन.
तर आपण असं म्हणू शकतो हा जरी खरा संघ नसला तरी परिणामकारक संघ मात्र आहे.
and that we're all committed to trying to turn it into an ideal sangha.
आणि आपण सर्वजण प्रतिज्ञाबद्ध झालेला आहोत की हा जो परिणामकारक संघ आहे त्याला खरा संघ बनवण्यासाठी.
That's what you're committing yourselves to when you go for refuge to the sangha within this context.
आणि जेव्हा आपण संघाला शरण जातो तर एक प्रकारे ही आपली प्रतिज्ञाबद्धता असते की अशा प्रकारचा संघ मला निर्माण करायचा
आहे. You're committing yourself to working with your brothers and sisters to turn the Trivratna sangha into the Arya sangha.
आणि एक प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे प्रतिज्ञाबद्धता करता की आपले बंधू आणि जे भगिनी आहेत त्यांच्या सोबत आपण राहून अशा प्रकारे आर्य संघ निर्माण करायचा.
यू कमिटिंग युअरसेल्फ टू दॅट.
आणि याच्याशी आपण प्रतिज्ञाबद्ध होत असतो.
दॅट मीन्स यू वोंट टर्न बॅक.
याचा अर्थ असा होतो की आपण आपली पाठ फिरवणार नाही.
यू वोंट गिव अप.
आपण हे सोडून देणार नाही.
यू वोंट टर्न अवे.
आपण अगदी याच्यातून बाजूला होणार नाही.
यू कीप ऑन स्ट्रायव्हिंग to contribute to the creation of the Arya Sangha.
तर आर्य संघ निर्माण करण्यासाठी सातत्याने मग आपण याच्यामध्ये प्रयत्नशील असतो.
So let's have a little bit more of a look at what we understand by sangha.
तर आता थोडा अधिक आपण पाहूया की संघ म्हणून आपण काय समजतो.
The understanding that we've got comes from Bhante.
आता जी काही आपली समज आहे ती भंतेंकडून आलेली आहे.
He sort of manifested it from within himself, if you like.
आपण असंही पाहू शकतो की एक प्रकारे त्यांनी स्वतःमध्येच एक प्रकारे याला एक साकार केलेला आहे.
इट्स नॉट बीन फाउंडेड बाय हिम बट थ्रू हिम.
आता त्यांनी जरी हे निर्माण केलं नाही तरी त्यांच्या मार्फत मात्र हा संघ निर्माण झालेला आहे.
हीज बीन एबल टू फ्रॉम हिमसेल्फ मॅनिफेस्ट दॅट आयडियल.
तर एक प्रकारे त्यांच्या मार्फत अशा प्रकारे हा आदर्श जो आहे संघाचा ते निर्माण करू शकले.
वेल हीज मेड व्हेरी व्हेरी क्लिअर व्हॉट संघ मीन्स.
त्यांनी हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे की संघ म्हणजे काय.
अँड परहॅप्स वी कॅन स्टार्ट विथ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ हिज क्लासिफिकेशन्स इन दिस रिगार्ड.
तर ह्या संदर्भात आपण हे पाहू शकतो की खऱ्या अर्थाने त्यांनी कशा प्रकारे याचं वर्गीकरण केलेलं आहे.
ही टॉक्स अबाउट द थ्री डिफरंट ऑर्डर्स ऑफ कॉन्शियसनेस.
तर ते म्हणतात की जे काही आपलं एक प्रकारे विज्ञान आहे त्याचं तीन प्रकारच्या अशा पातळ्या आहेत.
आय डू थिंक दिस नीड्स टू बी बेटर नोन इन इंडिया बट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टीचिंग ऑफ भंतेज.
आणि मला असं वाटतं की भारतामध्ये हे चांगल्या प्रकारे माहिती झालं पाहिजे कारण ही भंतेंची अतिशय महत्वाची शिकवण आहे.
आय एम श्युअर दॅट मोस्ट पीपल आर फॅमिलियर विथ इट.
मला खात्री आहे की बरेचसे लोक याच्याबद्दल म्हणजे त्यांना माहिती असेल.
सो द फर्स्ट ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस इज ग्रुप कॉन्शियसनेस.
तर पहिला म्हणजे संघाचं जे काही चैतन्य आहे किंवा विज्ञान आहे तर त्याला आपण गटाचं विज्ञान म्हणूया.
That is where there's no real sense of yourself as a separate individual.
आणि ह्या गटामध्ये खऱ्या अर्थाने आपण काहीतरी वेगळे एक व्यक्ती आहो अशा प्रकारे आपल्याला आपली समज नसते.
All your ideas, all your thoughts, all your feelings, all your objectives are formed by the group of which you are part.
आणि मग तुमचे जे काही विचार आहेत तुमचे जे काही आदर्श आहेत तुमच्या ज्या काही कल्पना आहेत ह्या सगळ्या काही त्या गटातून एक प्रकारे निर्माण झालेल्या असतात.
यू डोंट थिंक आउटसाइड युअर ओन कल्चरल सेटिंग.
आणि मग तुमची जी काही सांस्कृतिक म्हणजे समजा परिघ असेल त्याच्या पलीकडे तुम्ही दुसरा काही विचार करत नाही.
यू लर्न व्हॉट यू शुड लाईक व्हॉट यू शुडंट लाईक.
आणि मग तुम्ही हे शिकत असता तुम्हाला काय आवडलं पाहिजे काय आवडायला नको.
यू लर्न व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड.
मग तुम्ही हे शिकता की काय चांगलं आहे काय वाईट आहे.
यू लर्न व्हॉट यू शुड बी डुईंग व्हॉट यू शुड नॉट बी डुईंग.
मग तुम्ही हे शिकता की काय तुम्ही केलं पाहिजे काय तुम्ही करायला नको.
अँड बाय अँड लार्ज यू शेप युअर ओन लाईफ अकॉर्डिंग टू दॅट.
आणि मग अशाच प्रकारे तुमचं जे जीवन आहे त्या जीवनाला तुम्ही अशा प्रकारे एक आकार देत असता.
अँड द मेन इम्पल्स बिहाइंड दॅट इज म्युच्युअल सिक्युरिटी.
आणि मग याच्यामध्ये मुख्य जी आपली भावना असते तर एक प्रकारे त्याच्यामध्ये आपण एकमेकांमध्ये आपली सुरक्षा पाहत असतो.
इट्स द इक्विव्हलंट ऑफ द एनिमल हर्ड.
ते एक प्रकारे प्राणी जगत जे असतं त्या प्राणी जगतासारखंच हे जीवन आहे.
आय वेंट इन टू द जंगल इन बोर्डारन जस्ट कपल वीक्स अगो.
काही आठवड्यापूर्वी मी बोर्धरनच्या जंगलामध्ये गेलो.
आय हॅव टू टेल यू दॅट आय डिड सी अ टायगर.
आणि मला हे सांगितलं पाहिजे की मी तिथं वाघ पाहिला.
जस्ट 40 यार्ड्स अवे.
अगदी म्हणजे 40 असं म्हणजे यार्ड एवढ्या दूरीवर ते होतं.
नथिंग टू डू विथ माय टॉक बट आय हॅव टू टेल यू दॅट.
आता हे प्रवचनाशी काही संबंधित नाही पण मला हे सांगायचं आहे.
ब्युटिफुल.
अतिशय सुंदर होता.
जस्ट अ माइल फ्रॉम आवर रिट्रीट सेंटर.
आणि आपल्या शिबिरापासून काही मैलच ते दूर होतं.
We most people who go on retreat come away.
परंतु जे शिबिरात जातात ते परत येतात.
Occasionally we lose one or two. That's
काय वेळेस एक दोन निघून जातात.
We actually have a leopard that visits the retreat center periodically.
परंतु काही वेळेस मात्र बिबट्या आहे जो आपल्या शिबिर केंद्राला मध्ये मध्ये भेट देत असतो.
Anyway, what was I talking about?
आता मी कशाबद्दल बोलत होतो?
We were in the jungle.
तर आम्ही जंगलात होतो.
And you see that the big herds of deer.
आणि मग तिथे हरणांचा एक आपण कळप पाहतो.
And they're basically coming together for mutual protection.
आणि ते खरं म्हणजे मूलभूत एकत्र का येत असतात कारण एकमेकांची सुरक्षा ते त्याच्यामध्ये पाहतात.
There's a tiger there.
कारण तिथे वाघ असतो.
And so they have a quite well developed system of alarms and so on.
आणि खूप चांगल्या प्रकारची त्यांच्याकडे पद्धत असते कशा प्रकारे धोक्याचा इशारा दिला पाहिजे.
All the fawns go in the middle.
आणि जे छोटे म्हणजे बछडे असतात ते सगळे मध्यभागी असतात.
And two or three of the adults stay on the outside and keep an eye out.
आणि जे वयस्क असे हरिण असतात ते मात्र अगदी बाहेर असतात आणि लक्ष ठेवत असतात.
गुड सिस्टम.
एक चांगली पद्धत आहे.
अँड वेल दॅट्स व्हॉट अ ग्रुप इज फॉर ह्युमन बीइंग.
आणि अशाच प्रकारे मानवांचा सुद्धा गट असतो.
वी नो व्हेरी वेल अबाउट दिस इन इंडिया बिकॉज was a well developed system of groups.
आणि भारतामध्ये आपल्याला अधिक चांगला माहिती आहे कारण खूप चांगल्या प्रकारे गट हा जो आहे भारतामध्ये विकसित झालेला आहे.
Very highly institutionalized and rigid.
आणि फार एक प्रकारे तो घट्ट झालेला आहे आणि एक प्रकारे तशा पद्धतीने तो म्हणजे विकसित झालेला आहे.
But it exists in every society.
प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचा गट आपण पाहू शकतो.
It's a quite natural desire for solidarity with those who share your desire for mutual protection.
आणि ही अतिशय सहज आपली अशी प्रवृत्ती असते की आपल्या सारखं म्हणजे ज्यांचा विचार असतो सुरक्षा पाहत असतात अशी लोक एकत्र येत असतात.
It's a quite natural and deep human instinct.
तर एक प्रकारे माणसामध्ये एक सहज आणि अतिशय नैसर्गिक अशा प्रकारची प्रवृत्ती असते.
We have a very deep desire to belong.
आपल्या मनामध्ये अतिशय सखोल अशी एक भावना असते की कुठंतरी मी म्हणजे कुणाचा तरी असलो पाहिजे.
इफ यू नेव्हर एक्सपिरियन्स दिस व्हॉट आय कॅन रेकमेंड इज बीइंग अनपॉप्युलर फॉर अ व्हाइल.
आणि जर अशा प्रकारचं म्हणजे समजा तुमच्यामध्ये नसेल तर काही काळासाठी मग आपण तेवढे लोकप्रिय नसतो.
आय हॅव एक्सपिरियन्स दिस मायसेल्फ.
मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे.
आय एम नॉट सजेस्टिंग यू ट्राय टू बी अनपॉप्युलर.
तर मी असं काही सुचवू इच्छित नाही की तुम्ही असा प्रयत्न करा की काही काळासाठी आपण तेवढे लोकप्रिय राहणार नाही.
बट इफ यू try to live by principles you probably will be.
परंतु तत्वानुसार जर तुम्ही जगायचा प्रयत्न केला तर मग कदाचित असं होऊ शकतं की तुमची लोकप्रियता कमी होऊ शकते.
That's not the only way you can be unpopular.
आता एवढंच नाही म्हणजे लोकप्रिय नसण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.
But if you find that you've got very few people who sort of with you, you feel a desperate isolation and loneliness.
आणि जेव्हा असं तुमच्या लक्षात येतं की फार कमी लोक तुमच्या सोबत येत आहेत त्यावेळेस मात्र तुम्हाला अतिशय एकाकी वाटतं असं वाटतं की आपण एकटे पडलेलो आहोत.
And you really want to belong.
तुम्हाला खरंच वाटतं की इतरांसमवेत मी राहिलो पाहिजे इतरांनी मला स्वीकारलं पाहिजे.
And people will do almost anything to belong.
आणि लोकांनी आपल्याला स्वीकारावं याच्यासाठी आपण कुठल्याही पातळीवर जाऊ शकतो काहीही करू शकतो.
It's quite understandable at the basic level.
अनेक सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर आपण हे समजू शकतो.
It's quite natural.
हे अतिशय म्हणजे सहज आहे नैसर्गिक आहे.
But it means that you never develop yourself beyond the group's norms.
परंतु याचा अर्थ असा होतो की गट जो काही ज्या पद्धतीने आहे त्याच्या पलीकडे मात्र मग तुम्ही तुमचा विकास करू शकत नाही.
इट्स हाऊ यू नो सिस्टम्स ऑफ ऑप्रेशन सिस्टम्स ऑफ इनजस्टिस जस्ट कंटिन्यू फॉर जनरेशन्स.
आणि मग आपण पाहू शकतो की पिढ्यान पिढ्या अशाच प्रकारे जे काही अन्याय होत असतात अशा प्रकारे अत्याचार होत असतात हे मात्र ह्या गटामध्ये असं सुरू राहतं.
नोबडी वॉन्ट्स टू डिस्टर्ब द सिस्टम बिकॉज इट गिव्स देम प्रोटेक्शन.
आणि कुणालाही ही पद्धत जी आहे त्याच्यामध्ये बदल करावासा वाटत नाही कारण एक प्रकारे त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षा ते पाहत असतात.
दॅट्स ग्रुप कॉन्शियसनेस.
आणि याला आपण गटाचं म्हणजे जागृती म्हणूया किंवा विज्ञान म्हणूया.
इट्स वर्किंग इन एव्हरी वन ऑफ अस.
आणि आपल्या सर्वांमध्ये अशा प्रकारे ही गटाची प्रवृत्ती आहे.
वी अनकॉन्शियसली शेप आवर थॉट्स अँड फिलिंग्स टू फिट इन.
आणि एक प्रकारे आपलं जे काही अचेतन मन आहे याच्यामध्ये अशा प्रकारे ही इच्छाच असते आपली की गटामध्ये एक प्रकारे आपण समाविष्ट झालो पाहिजे गटामध्ये आपली सुरक्षा असली पाहिजे.
I'd say it was an animal instinct.
तर मी असं म्हणेल की जी काही एक प्रकारची मानवी अशी जी काही सहज प्रवृत्ती आहे ती आपल्यामध्ये प्राण्यांची जी प्रवृत्ती आहे ती आपल्यामध्ये
डीपली बरीड विथ इन अस.
आपल्यामध्ये अतिशय सखोल अशी ती रुजलेली आहे.
बट Sometimes one begins to think independently.
परंतु काही वेळेस कुणीतरी स्वतंत्रपणे विचार करायला लागतो.
One begins to stand up for oneself.
आणि काही वेळेस कुणीतरी ह्या गटातून एक प्रकारे असा बाहेर उभा राहू इच्छितो.
One begins to have some principles, some ideals.
आणि मग एक कुणीतरी काहीतरी तत्व काहीतरी आदर्श त्याच्या पुढे असतो.
And one begins to be prepared to disagree with the group.
आणि मग कुणीतरी याच्यासाठी तयार असतो की गट जे आहे त्याच्याशी असहमत
व्हायचं. आणि
मग काही वेळेस स्वतः एकट्याने तो पुढे जाण्यासाठी तयार असतो.
वन्स डायरेक्शन कम्स फ्रॉम विदइन वन रादर दन फ्रॉम द ग्रुप विदाउट.
आणि मग त्यांची जी काही दिशा आहे त्याची तो स्वतः ठरवतो त्याच्यामधून येते तर गटामधून ती दिशा येत नाही.
अँड ऑफ कोर्स वी हॅव अ व्हेरी आउटस्टँडिंग एक्झाम्पल हियर इन इंडिया ऑफ समबडी हू डिड दॅट.
आणि भारतामध्ये अशा प्रकारचे अतिशय चांगले असे उदाहरण आहेत ज्यांनी असं केलेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब आंबेडकर आहेत.
ही स्टूड अगेन्स्ट हिज होल बॅकग्राऊंड.
तर ते त्यांची जी काही त्यावेळेची पार्श्वभूमी त्याच्या विरुद्ध ते उभे ठाकलेत.
अगेन अँड अगेन ही हॅड टू स्टँड अलोन.
आणि पुन्हा पुन्हा त्यांना एकट्यानाच अशा प्रकारे उभं राहावं लागलं.
वेन बांटे सॉ हिम द फर्स्ट टाइम ही asked Baba Sahib, what place do you think Buddhism has in India?
Ani mag bhante jeva te bhetle Baba Sahibanna teva
what place does Buddhism have in India?
Ha tar Buddhism mhanje Bharata mhanje kay sthan ahe.
Baba Sahib simply said rather grimly, I don't have any place in India.
Ani mag बाबासाहेब मात्र त्यावेळेस असं म्हणाले की मला या भारत देशामध्ये कुठलाही स्थान नाही.
कॉन्स्टंटली ही फाउंड हिमसेल्फ अलोन.
आणि सातत्याने स्वतःला ते फार एकटे अनुभवत होते.
इवन इन रिलेशन टू हिज ओन फॉलोअर्स.
आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कधी त्यांना एकाकी वाटायचे.
ही मेक्स व्हेरी क्लिअर इन द बुद्ध डिस्टमा ही सेज दट इफ यू वॉन्ट टू बी अ बुद्धिस्ट यू मस्ट बी प्रिपेअर्ड टू स्टँड अलोन.
आणि बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये अतिशय स्पष्टपणे ते सांगतात जर समजा तुम्हाला आचरण करायचं असलं तुम्ही एकटं राहण्यासाठी एकटं पुढे जाण्यासाठी तयार असलं पाहिजे.
दिस इज ऑफ कोर्स व्हॉट वी कॉल इंडिव्हिज्युअलिटी.
आणि अर्थातच यालाच आपण व्यक्तिबद्ध असं म्हणतो.
दिस इज द सेकंड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस.
तर एक प्रकारे संघाचं हे दुसरं चैतन्य किंवा दुसरी जागृती असते.
यू बिकम रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन ऍक्शन्स.
तर तुमचे जे स्वतःचे कर्म आहेत त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः जबाबदारी घेता.
दॅट इज युअर ओन ऍक्शन्स ऑफ बॉडी स्पीच अँड माइंड.
आणि तुमची मग काया वाचा आणि मनाची जी काही जबाबदारी आहे ती तुम्ही स्वतः घेत असता.
यू बिकम फुली माइंडफुल ऑफ युअर सेल्फ.
तर पूर्णत्वाने तुम्ही स्वतःबद्दल स्मृतिमान होता जागृत होता.
यू डिस्टिंग्विश व्हॉट इज यू फ्रॉम व्हॉट इज अदर्स.
आणि मग तुम्ही हा फरक करता की तुम्ही काय आहात आणि इतर काय आहे.
And there's a very, very important stage in human evolution.
आणि मानवी उत्क्रांतीमध्ये ही अतिशय महत्वाची म्हणजे अशी पातळी आहे.
And of course, Bhante says this is where the higher evolution begins.
आणि अर्थातच भंते असं म्हणतात की उच्च उत्क्रांतीची जी सुरुवात आहे ती इथून होत असते.
But it's not the final stage.
परंतु ही काही अंतिम म्हणजे पातळी नाही.
Because if you have a number of individuals emerging together, they come into a new kind of relationship.
आणि मग अशा प्रकारचे अनेक जर व्यक्ती असे पुढे येत असतील तर मग ते एक प्रकारे एकत्र येऊन एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य तिथं निर्माण होतं.
इफ दे आर कम्प्लिटली सेल्फ रिस्पॉन्सिबल दे शेअर अ सर्टन पर्स्पेक्टिव्ह.
आणि जर पूर्णत्वाने जर स्वतःची जबाबदारी ते स्वतः घेत असतील तर ही इतरांसोबत ते एक प्रकारे म्हणजे समजा वाटून घेत असतात.
इफ दे शेअर अ कॉमन आयडियल अ कॉमन गोल दे शेअर अ पर्स्पेक्टिव्ह.
आणि मग त्यांचं एक सामान्य जर समजा आदर्श असेल ध्येय असेल तर इतरांसमवेत ते वाटून घेत असतात.
ईच ऑफ देम हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल विल.
प्रत्येकाची त्याची स्वतःची अशी एक इच्छा असते.
बट दोज विल्स कोइन्साइड.
परंतु ही जी काही इच्छा आहे ती इच्छा मात्र सर्वांची एक प्रकारे समान होते किंवा सारखी असते.
इन द ग्रुप ऑफ कोर्स द विल्स कोइन्साइड.
अर्थात गटामध्ये सुद्धा सगळ्यांची इच्छा सारखी असते.
बट दे कोइन्साइड मेरली as a compromise.
परंतु ही जी इच्छा एक प्रकारे तडजोड केलेली तशी इच्छा असते.
But in the third order of consciousness, the consciousness of the spiritual community, wills coincide entirely voluntarily.
परंतु संघाची ही जी काही चेतना असते किंवा जागृती असते, इथे मात्र ही जी काही इच्छा आहे ते एक प्रकारे उत्स्फूर्त म्हणा किंवा स्वयंस्फूर्त ती आलेली असते.
ऑफ कोर्स फॉर अस दॅट्स मोस्ट विविडली एक्सप्रेस मोस्ट स्ट्रॉंगली एक्सप्रेस बाय अ कॉमन गोइंग फॉर रेफ्यूज टू द थ्री ज्यूल्स.
अर्थातच आपल्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे हे स्पष्ट झालेलं आहे, कारण आपलं सर्वसाधारणपणे जे एक ध्येय आहे शरण गमन करणं ते आपलं सगळ्यांचं सारखं आहे.
अँड इफ यू गो फॉर रेफ्यूज टू द थ्री ज्यूल्स अँड अदर पीपल गो फॉर रेफ्यूज टू द थ्री ज्यूल्स देन बिटवीन यू अ न्यू काइंड ऑफ कॉन्शियसनेस इमर्जेस.
आता तुम्ही जर समजा बुद्ध धम्मसंघाला शरण जात असाल आणि मग इतर लोक बुद्ध धम्मसंघाला शरण गमन करत असतील तर एक प्रकारे नवीन प्रकारची चेतना इथं निर्माण होते ह्या दोघांमध्ये.
इट्स अस इफ देयर आर टू थिंग्स बिटवीन व्हिच समथिंग एल्स इमर्जेस.
जणू काही दोन अशा बाबी आहेत ज्याच्या मध्ये असं काहीतरी तिसरं जे आहे तसं निर्माण होत आहे.
समटाइम्स यू कॅन हियर दॅट इन म्युझिक.
आता काही वेळेस आपण हे संगीतामध्ये अशा प्रकारचं ऐकू शकतो.
यु नो यू हियर द तंबोरा.
आता जो तंबोरा आहे ते आपण ऐकतो.
अँड देन मे बी यू हियर सितार.
किंवा तुम्ही सितार ऐकता.
अँड देन देयर इज एन इंटरॅक्शन बिटवीन द नोट्स प्लेड ऑन ईच इन्स्ट्रुमेंट.
आणि मग तंबोरा जो आहे आणि सितार जे आहेत त्याच्यात जे काही नोट्स वाजवले जातात तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी संपर्क संबंध पाहतो.
अँड यू हियर समथिंग दॅट is more than the individual notes played by the individual instruments.
Ata ek je kai samja vadya ahe tar tya vadyacha jo kai aawaz ahe dusrya vadyacha jo kai aawaz ahe tasa te tasa rat nahi tar kai tari ek tyachatun aplyala distat.
You hear a composite melody as it were, a composite tune.
किंवा एखादा असं काहीतरी म्हणजे धून तयार केलेली आहे ती आपण ऐकत असतो.
विच इज मोर दॅन एनी ऑफ द इंडिव्हिज्युअल नोट्स.
आणि ती जी धून असते तर काहीतरी जे व्यक्तिगत असे जे काही समजा नोट्स असतील किंवा संगीत असेल त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं.
ईच इन्स्ट्रुमेंट इज प्लेइंग एज इट वर बाय इटसेल्फ.
आता प्रत्येक वाद्य जे आहे ते प्रत्येक वाद्य आपलं काम करत असतं, ते प्रत्येक वाद्य आपलं वाजत असतं.
बट व्हेन दे प्ले टुगेदर समथिंग एल्स इमर्जेस.
परंतु हे सगळे वाद्य जेव्हा एकत्र वाजतात तेव्हा मात्र काहीतरी वेगळं निराळ असं निर्माण होतं.
सो व्हेन इंडिव्हिज्युअल्स कम टुगेदर विथ अ कॉमन आयडियल अ कॉमन कमिटमेंट समथिंग मोर दॅन इंडिव्हिज्युअल्स कम्स अबाउट.
आणि मग अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती एकत्र येतात त्यांचं सर्वसामान्य जर ध्येय असेल तर मग एक वेगळंच त्याच्यामधून काहीतरी निर्माण होत असतं.
इट डझंट डिमिनिश द इंडिव्हिज्युअल्स वन लिटल बिट.
परंतु काही म्हणजे किंचित सुद्धा व्यक्तीला त्याच्यामध्ये कमी लेखल्या जात नाही.
इन फॅक्ट द इंडिव्हिज्युअल्स फील देमसेल्व्स मोर फुली फुलफिल्ड.
वास्तविक जो व्यक्ती असतो त्याला पूर्णत्वाने असं वाटतं की पूर्णत्वाने तो आपलं जीवन तिथं जगतो आहे.
यू फील यू बिकम समथिंग मोर दॅन युअरसेल्फ.
आणि तुम्हाला असं वाटतं की ज्याला मी म्हणतो त्याच्यापेक्षाही काहीतरी आपण अधिक पलीकडे गेलो.
अँड यू कॅन इव्हन हॅव द सेन्स ऑफ सॉर्ट ऑफ लूजिंग युअरसेल्फ इन अ व्हेरी पॉझिटिव्ह सेन्स.
आणि एक अतिशय विधाय करताने तुम्ही असंही पाहता की तुमचा जो काही स्व म्हणून आहे त्या स्वच्या पण आपण पलीकडे जातो किंवा तो स्व सुटत आहे.
सो यू आर लिफ्टेड इनटू अ कम्प्लीटली डिफरंट स्टेट ऑफ कॉन्शियसनेस.
आणि एका अर्थाने अतिशय वेगळ्याच प्रकारच्या जागृतीमध्ये किंवा चैतन्यामध्ये आपण वर उचलल्या गेलेलो आहोत असं आपल्याला वाटतं.
स्टेट ऑफ कॉन्शियसनेस इन विच देयर इज नो लॉन्गर अन अटॅचमेंट टू आय.
आणि मग अशा प्रकारची ती चेतना जागृती असते की तिथे ज्याला आपण मी म्हणतो त्या मीशी कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते.
अ स्टेज ऑफ कॉन्शियसनेस इन अ वे इन विच यू कांट सो क्लिअरली डिस्टिंग्विश बिटवीन मी अँड अदर्स.
आणि मग अशा प्रकारची ही चेतना किंवा विज्ञान असतं तिथे मात्र कुठेही मी आणि इतर अशा प्रकारचा तो फरक आपण पाहत नाही.
दॅट इज संघ.
याला संघ म्हणतात.
इट्स दॅट थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस दॅट इज ट्रूली संघ.
आणि मग हे तिसरी अशी प्रकारची चेतना आहे ज्याला आपण खऱ्या अर्थाने संघ म्हणून पाहू शकतो.
दॅट्स व्हॉट द आर्यस एक्सपिरियन्स.
आणि जे आर्य असतात त्यांचा अनुभव अशा प्रकारचा असतो.
दे सीन थ्रू सेल्फ क्लिंगिंग स्ट्रीम एंट्रन्स.
तर ते श्रोतापन्न असतात तर ते पाहतात की त्यांची स्व आसक्ती जी आहे त्याच्या पलीकडे जातात.
सो दे लेफ्ट बिहाइंड आय.
आणि मग स्व जो आहे ते सोडून देतात.
सो व्हेन दे मीट एट दॅट लेव्हल.
आणि जेव्हा मग ते एकत्र येतात तर त्या पातळीवर ते एकत्र येतात.
दिस इज व्हॉट द बोधिसत्वज एक्सपिरियन्स.
आणि बोधिसत्व जे असतात ते अशा प्रकारचा अनुभव घेतात.
दे लेफ्ट बिहाइंड सेल्फ क्लिंगिंग. दे फ्लो इन द बोधिचित्त.
ते स्व आसक्ती सोडून देतात आणि बोधिचित्तामध्ये एक प्रकारे समजा ते प्रवाहित होतात.
विच इज ऑफ कोर्स द सेम एज द स्ट्रीम ऑफ द नंबर.
आणि ज्याला आपण धम्माचा स्त्रोत म्हणतो ते आणि हे सारखंच आहे.
सो बोधिचित्र इन अ वे इफ इट्स शेअर्ड इट्स द सेम अस संघ.
आणि ज्याला आपण संघ म्हणतो आणि बोधिचित्त जर अशा प्रकारे आपण पाहत असतो बोधिचित्त आणि संघ हे सारखंच आहे.
इट्स अ क्वालिटी ऑफ शेअर्ड कॉन्शियसनेस.
तर एक प्रकारे आपण आपसामध्ये जी काही एक प्रकारे चेतना आपली असते वाटून घेतो ते तसंच आहे.
विच इज प्रेझेंट टू द एक्सटेंट दॅट ईच इंडिव्हिज्युअल लेट्स गो ऑफ देअर ओन सेल्फ क्लिंगिंग.
आणि हे तेव्हा अशा प्रकार अस्तित्वात येतं जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली स्व आसक्ती सोडून देतो.
दिस इज व्हॉट संघ मीन्स इन संघरक्षकस अंडरस्टँडिंग.
आणि भंतेच्या समजेनुसार याला संघ म्हटलं जातं.
दॅट्स द थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस.
तर संघाची ही तिसरी चेतना आहे.
पांटे समटाइम्स हॅज स्पोकन ऑफ दिस इन टर्म्स ऑफ द थाउजंड आर्म्ड 11 हेडेड अवलोकितेश्वर.
आणि काय वेळेस भंते मग एक प्रकारे हजार डोक्याचं आणि 11 डोक्याचं आणि 1000 हाताचं अवलोकितेश्वर जे आहेत त्याची कल्पना देत.
यू रिमेंबर दॅट the myth is that Avalokiteshvara was looking out and saw the sufferings of the world.
आणि आपल्याला माहिती आहे की मिथक अवलोकितेश्वर जसं आहे की ते पाहतात की म्हणजे जगात कसं दुःख आहे लोकांचे.
In a way, it's the other side of the Heart Sutra.
एक प्रकारे हृदय सूत्राचा म्हणजे हा दुसरा भाग आहे.
The Heart Sutra is looking at it from the side of wisdom, that this myth looks at it from the side of compassion.
तर हृदय सूत्र जे आहे प्रज्ञेतून म्हणजे हे पाहत आहे आणि इथे मात्र हे करुणेतून पाहत आहे.
But it's the same issue that's being dealt with, if you see what I mean.
परंतु एकच विषय ज्या विषयाकडे ते पाहत आहे.
So yes, he looks out, he sees the sufferings of the world.
तर ते पाहतात बाहेर जगाकडे आणि जगात पाहतात की ते फार दुःख आहे.
And he realizes that they're infinite.
आणि ते पाहतात की असं म्हणजे अनंत दुःख आहे.
देयर इज नथिंग दॅट एनी इंडिव्हिज्युअल कॅन डू टू एंड दॅट सफरिंग.
आणि एक व्यक्ती हे दुःख नष्ट करण्यासाठी तो एकटा काही करू शकत नाही.
यू कॅन सेव्ह दॅट बीइंग बट सो मेनी मोर आर ड्राउन.
आता तुम्ही समजा या व्यक्तीला एक प्रकारे वाचवत आहात परंतु दुसरीकडे दुसरे बुडत आहेत.
एंड दॅट सॉर्ट ऑफ सेट्स अप अ ट्रेमेंडस टेंशन इन हिम.
आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप असा एक तणाव निर्माण होतो.
सो टेंशन दॅट वी ऑल नीड टू डेव्हलप.
आणि अशा प्रकारचा हा तणाव आपण पण आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे.
मोर ऑफ दॅट टुमॉरो.
आणि उद्या मी याच्याबद्दल अधिक बोलेल.
अँड दिस टेंशन लीड्स टू द डिसइंटिग्रेशन ऑफ हिज होल बॉडी.
आणि मग या तणावामुळे काय होतं की त्यांचं जे शरीर आहे एक प्रकारे म्हणजे असं विभागल्या जातं विभाजल्या जातं.
रिमेंबर दिस इज अन इमेज विच इज ट्राइंग टू कम्युनिकेट अटॉमिक ट्रूथ.
आता हे लक्षात असू द्या की हे एक प्रतिमा आहे ज्याच्यातून धम्मिक जे सत्य आहे ते सांगितलं जात आहे.
सो द बुद्ध अमिताभ सीज दिस मेस.
आणि मग बुद्ध अमिताभ जे आहेत हा जो काही समजा एक प्रकारे छिन्न विछिन्न जे काय झालेलं ते पाहतो.
दिस डिसइंटिग्रेटेड बीइंग ही सीज इट.
आणि तो पाहतो की ही व्यक्ती आता पूर्ण छिन्न विछिन्न झालेली आहे.
सो द आय ऑफ एनलाइटनमेंट लुक्स अपॉन इट.
आणि मग बुद्धत्वाचा हा जो काही चक्षू आहे ते त्याच्याकडे पाहतं.
अँड ही रिअसेंबल्स द बॉडी इनटू वन दॅट हॅज 1000 आर्म्स अँड 10 हेड्स.
आणि मग ते काय करतात की हे जे काही छिन्न विछिन्न झालेलं शरीर आहे त्याला एक शरीर करतात. त्याचे 1000 हात असतात आणि 10 डोकी असतात.
अँड ही पुट्स हिज ओन हेड ऑन टॉप.
आणि मग स्वतःचं डोकं त्याच्या वर ठेवतात.
इन अदर वर्ड्स दिस फिगर इज अ फिगर of enlightenment in action.
दुसऱ्या शब्दामध्ये ही जी काही म्हणजे आपण आकृती पाहत आहोत एक प्रकारे बुद्धत्वाचं म्हणजे एक प्रतीक आहे.
सो यू रिमेंबर द इमेज दिस 1000 आर्म्स ऑल अराउंड द फिगर.
आणि आपण कल्पना करू शकतो की म्हणजे ही जी काही आकृती आहे तर त्या तिथं आपण 1000 असे हात त्यांच्या सभोवताली पाहत आहोत.
एंड एव्हरी हँड हॅज सम इम्प्लिमेंट टू सेव्ह लिव्हिंग बीइंग्स.
आणि प्रत्येक हातामध्ये असं काहीतरी साधन आहे ज्याच्यामुळे ते लोकांना वाचवू शकतील.
अँड भंते सेज दिस इज अन इमेज फॉर द ऑर्डर.
आणि भंते असं म्हणतात की ही जी काही प्रतिमा आहे एक प्रकारे हे संघाचं एक रूप आहे.
इफ यू लाइक दिस वन ऑर्डर.
आपण असं म्हणू शकतो की एक संघ आहे.
2000 hands now.
आणि आता 2000 त्याचे हात आहे.
And growing every day.
आणि प्रत्येक दिवशी हे हात आता वाढत चाललेले आहे.
And each of those hands is linked to the one body.
आणि हे सगळे जे हात आहेत एकाच शरीराशी जोडलेले आहेत.
Each hand performs its own task.
आणि प्रत्येक हात त्याचं स्वतःचं कार्य करीत आहे.
But the task is a common one, a shared one.
परंतु हे जे कार्य आहे हे सर्वांचं सारखंच आहे एकमेकांशी निगडित आहे.
So this is an image for this third order of consciousness.
आणि तिसऱ्या प्रकारची संघाची जी काही चेतना आहे तर ही जी काही आकृती आहे ही आकृती एक प्रकारे हे आपल्याला सांगत असते.
And we try to communicate that third order of consciousness in words, of course, as I've just done.
आता जसं मी केलेलं आहे तर हे जे काही तिसरं संघाचं चैतन्य आहे ते शब्दामधून आपण सांगत असतो.
But in the end we have to go to an image to try to communicate it.
परंतु सरते शेवटी आपल्याला ही प्रतिमा पाहावी लागणार आहे की आपल्याला जे सांगायचं आहे या प्रतिमेतून ते सांगता येतं.
And I'm sure that all of you Indians who got this far, you don't think in terms of gods, so we won't bother to say that.
आणि भारतीय लोकांना म्हणजे हे स्पष्ट आहे की याला आपण काही देव वगैरे असं पाहत नाही.
It's not on that level at all.
अर्थातच या पातळीवर ते अजिबातच नाही.
So this is an attempt to communicate what the order really is.
आणि याच्यातून खरंच संघ काय आहे हे एक प्रकारे अभिव्यक्त होतं किंवा सांगितलं जातं.
There's some sort of spirit that is working through us.
तर एक प्रकारचं चैतन्य आहे जे आपल्या माध्यमातून कार्य करीत असतं.
And that we at our best can tune into.
आणि जेवढं अधिक चांगल्या प्रकारे शक्य होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे एक प्रकारे आपण याच्याशी जुळवून घेत असतो.
We can become part of.
आपण याचा एक प्रकारे भाग होतो.
That's what our sangha means.
आणि आपला संघ म्हणजे असा त्याचा अर्थ आहे.
It's not just an institution.
केवळ एक संस्था ही नाही.
It's not just a society.
हा किंवा एखादा हा काहीतरी संघटन आहे असं नव्हे.
It's a sangha which embodies this principle.
तर हा असा संघ आहे ज्या संघामध्ये हे तत्व आहे.
At its best, it embodies that principle.
आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे तत्व याच्यामध्ये आपण पाहतो.
And in my own experience, it's never that far away.
आणि माझा अनुभव आहे की आपल्यापासून हे फार काही लांब नाही.
If everybody or if just enough people make the effort, there it is.
जर पुरेसे लोक जर खरंच प्रयत्न करू शकले तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो.
If all of us hold to that ideal or enough of us hold to that ideal, it manifests.
जर आपल्यापैकी पुरेशा प्रमाणात जर हा आदर्श जर असा स्वीकारू शकले तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो.
That's what you're committing yourselves to.
आणि याच्याशी खऱ्या अर्थाने आपण प्रतिज्ञाबद्ध होता.
And that's really the meaning behind the third vow.
आणि मग तिसरी आपली जी प्रतिज्ञा आहे खरं म्हणजे हा त्याचा अर्थ होतो.
In harmony with friends and brethren.
तर जे मित्र आहेत बंधू आहेत त्यांच्यासोबत सुसंवादाने राहायचं.
Whether your order members, the other order members, or your immediate friends, or if they're simply part of the order, you're trying to be in harmony with them.
तर मग इतर जे काही संघ सभासद आहेत किंवा तुमचे मित्र आहेत किंवा संघाशी संबंधित जे काही लोक आहेत तर एक प्रकारे त्यांच्याशी तुम्ही सुसंवाद निर्माण करता.
You feel your deep harmony.
आपण आतमध्ये एक प्रकारे त्यांच्यासोबत एक मोठा सखोल अशा प्रकारचा सुसंवाद पाहत असतो.
When you accept that ordination, you're vowing to work in that way.
आणि जेव्हा तुम्ही ही दीक्षा ग्रहण करता तर तुम्ही ही प्रतिज्ञा करता की ह्या दिशेने मी कार्य करेन.
You're vowing to continuously go beyond barriers.
आणि अशी प्रतिज्ञा तुम्ही करत असता की सातत्याने हे जे काही विभाजन करणार आहे त्याच्या पलीकडे मला जायचं.
You're vowing to continuously work to overcome your own prejudices, your own narrowness, your own selfishness.
आणि मग सातत्याने तुम्ही अशी प्रतिज्ञा करता की तुमचे जे काही पूर्वग्रह आहेत तुमचा जे काही समजा एक संकीर्ण मानसिकता आहे किंवा तुमचा जे काही अशा प्रकारे समज आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाता.
You're vowing to make a special effort with those people.
आणि मग अशी जी लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही विशेषत्वाने असे प्रयत्न करीत असता.
It's really important in the first place that you trust the ordination of each order member.
पहिली बाब अतिशय महत्वाची आहे की प्रत्येकाची जी काही दीक्षा आहे त्या दीक्षेवर तुम्ही एक प्रकारे विश्वास ठेवता.
The worst thing you can do to another order member is question their commitment.
आणि अत्यंत वाईट अशी गोष्ट जर तुम्ही काही कराल तर ती अशी असते की इतर संघ सभासदाबद्दल त्यांच्या म्हणजे शरणागमनाबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण.
Yes, you can question the way in which they're carrying it out, you can question their actions and so forth, of course.
आता ज्या प्रकारे समजा ते त्यांचं हे धम्मजीवन जगत आहेत किंवा जे काही ते कृती करत आहेत त्याबद्दल तुम्ही प्रश्न निर्माण करू शकता.
But as soon as you cease to see the other person as committed to the three jewels, you have left the order.
आणि जेव्हा मात्र तुम्ही असं पाहता की एखाद्याने बुद्ध धम्म संघाशी एक प्रकारे प्रतिज्ञाबद्धता त्यांची केलेली नाही किंवा तसं पाहत नाही तर तुम्ही स्वतः संघातून बाहेर पडता.
ऑफकोर्स समटाइम्स पीपल डू लूज देअर कमिटमेंट.
अर्थात काही वेळेस लोक त्यांची जी काही प्रतिज्ञाबद्धता आहे ती सोडून देतात किंवा तून बाहेर पडतात. आणि संघाकडे त्याच्या पद्धती आहेत की कशा प्रकारे त्यांना आपण मदत करू
शकतो.
परंतु अतिशय योग्य पद्धती आपल्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे जाहीर उपाध्याय याच्यावर ते कार्य करतात.
वी आर लेटिंग यू इन,
आम्ही तुम्हाला आतमध्ये घेतो.
सो वी नो द वे आउट,
तर आम्हाला माहिती आहे की मग बाहेर कसं काढायचं.
बट वी लीव इट टू द प्रीसेप्टर्स अनफॉर्च्युनेटली.
परंतु दुर्दैवाने हे केवळ उपाध्यायाकडे आपण सोपवतो.
आवर इंडिव्हिज्युअल ड्युटी इज टू सी एव्हरी अदर ऑर्ड मेंबर एज genuinely committed to the three jewels.
तर व्यक्तिगत म्हणून आपलं कर्तव्य हे आहे की प्रत्येक संघ सभासद हा खऱ्या अर्थाने म्हणजे खरंच प्रतिज्ञाबद्ध झालेला आहे असं पाहणं.
आवर ड्युटी इज टू रिमेन इन हार्मनी विथ देम एट दॅट लेव्हल.
आणि या पातळीवर आपलं कर्तव्य हे असतं की प्रत्येकाशी अशा प्रकारे सुसंवाद आपण राखून असलो पाहिजे.
And that's work.
आणि हे कार्य करतं.
It doesn't happen easily.
हे सहज म्हणजे घडत नाही.
You have to make a work on yourself mainly.
मुख्यत्वे हे स्वतःवर तुम्हाला कार्य करावं लागतं.
And you have to work to get into communication where there's difficulty.
आणि जिथे मग अडचण निर्माण होते तर तुम्हाला स्वतः कार्य करावं लागतं ती अडचण दूर करण्यासाठी.
सो यू गो बियॉन्ड व्हॉट डिवाइड्स यू.
तर तुम्हाला म्हणजे विभाजित करणाऱ्या दूर सारणाऱ्या ज्या बाबी आहेत तुम्ही स्वतः मात्र त्याच्यावर कार्य करता.
अँड येस अदर ऑर्ड मेंबर्स इन्क्लुडिंग युअरसेल्फ डू ब्रेक द प्रीसेप्ट्स.
आणि इतर जे धर्मचारी आहेत तुम्ही त्याच्यामध्ये आहात काही वेळेस त्यांचा शीलभंग होत असतो.
इफेक्टिव्ह गोइंग फॉर रेफ्युज इज नॉट रियल गोइंग फॉर रेफ्युज.
आता परिणामकारक शरणगमन हे काही खरेखुरे शरणगमन नव्हे.
सो समटाइम्स वन गोज अस्ट्रे.
आणि काही वेळेस लोक त्या शरणगमनापासून दूर जातात.
बट वन्स एफर्ट ऑल द टाइम इज टू कनेक्ट विथ अदर ऑर्ड मेंबर्स एज ऑर्ड मेंबर्स.
परंतु आपला सर्वांचा प्रयत्न हा असतो की इतर संघ सभासदाला एक संघ सभासद म्हणून आपण संपर्क प्रस्थापित केला.
देअरफॉर टू रिमेन इन हार्मनी विथ देम एट दॅट लेव्हल.
आणि त्या पातळीवर त्यांच्यासोबत आपला जो सुसंवाद आहे तो सुसंवाद आपण राखला पाहिजे.
ऑफ कोर्स देयर कॅन बी अ लॉट ऑफ डिस्कशन, लॉट ऑफ डिस्प्यूट इव्हन.
आता बरीचशी चर्चा होऊ शकते, बराचसा वादविवाद होऊ शकतो.
बट इट शुड बी हार्मोनियस डिस्प्यूट.
आणि सुसंवादाने म्हणजे अशा प्रकारे आपला हा वादविवाद असला पाहिजे.
टू सी व्हॉट आय मीन, इट यू कॅन डिसअग्री विथ समबडी विदाउट एनी डिसरप्शन ऑफ युअर ह्युमन रिलेशनशिप.
आता एखाद्याशी आपण असहमत होऊ शकतो परंतु आपला हा जो काही मानवी संपर्क आहे याला कुठलीही तडा न जाऊ देता पण आपल्याला हे करता येऊ शकतं.
And Dante even said, hasn't he, better honest collision than dishonest collusion.
आता भंते असं म्हणतात की प्रामाणिकपणे जर आपल्यामध्ये असा संघर्ष झाला तो चालेल परंतु अप्रामाणिकपणे काहीतरी आपण एकत्र आहोत असं दाखवण्यापेक्षा.
बिकॉज समटाइम्स पीपल डोंट स्पीक अप बिकॉज दे वॉन्ट टू प्रिझर्व हार्मनी.
आता काही वेळेस लोक काही बोलत नाहीत कारण त्यांना तो सुसंवाद असा राखला जावा असं वाटतं.
बट दॅट्स अन आर्टिफिशियल हार्मनी.
परंतु हे अगदी वरकरणी अशा प्रकारचा सुसंवाद.
आय एम अफ्रेड दिस इज व्हेरी मच एन इंडियन प्रॉब्लेम.
आता आम्हाला खेदाने म्हणावं लागतं की भारतामध्ये ही समस्या मोठी आहे.
मे बी इन अदर प्लेसेस वी नीड टू बी केअरफुल ऑफ द अदर साइड.
कदाचित होऊ शकतं की इतर ठिकाणी काही दुसऱ्या बाबींचा विचार करावा लागेल.
टू रेडी कलिजन.
आपण लगेच म्हणजे एकमेकांशी संघर्षात येतो.
बट वी आर प्रीटी गुड एट कलिजन टू इन इंडिया.
परंतु भारतामध्ये पण संघर्ष करण्यामध्ये आम्ही चांगले आहोत.
बट वी डू इट राउंड द बॅक.
परंतु आम्ही हे म्हणजे पाठीमागे करत असतो.
सो बेटर टू डिस्कस थिंग्स, टू हॅव देम openly discussed.
परंतु हे अधिक चांगलं आहे की खुलेपणाने एकमेकांपुढे त्याची चर्चा केली पाहिजे.
But with genuine respect for each other's commitment.
परंतु खऱ्या अर्थाने एकमेकांचं जी काही प्रतिज्ञाबद्धता आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे.
Seeing each person as unique. इंडिव्हिज्युअल.
प्रत्येक हा एक अद्वितीय अशा प्रकारचा एक आगळा वेगळा व्यक्ती आहे असं आपण पाहू शकलो पाहिजे.
Often talked about a wonderful image from the Pali Canon.
Ata Pali Grantha madu anek atishay sundar asha prakarcha rupak bante sangtat.
I've talked about this a number of times recently, so if you've heard it before, forgive me.
Alikade mi khupda hi sangitlele ahe, jar tumhi he aiklele asel tar mala kshama kara.
But in one sutta, the Buddha is sitting and all his main disciples come.
आता एक कसं सुत्त आहे की बुद्ध तिथं बसून आहेत आणि त्यांचे सगळे मुख्य जे शिष्य आहेत ते शिष्य येत आहेत.
And as each one comes, he says, here comes Shariputra, he is foremost for wisdom.
आणि मग एक एक जसा येतो तर शारीपुत्र जेव्हा येतात ते म्हणतात की हे शारीपुत्र आहेत ते प्रज्ञेमध्ये खूप चांगले आहेत, पुढे आहेत, सगळ्यात पुढे आहेत.
नॉट जस्ट खूप चांगले बट बेस्ट फॉर या. अँड देन येस हियर कम्स मोदगल्याय.
मग आता इथं मोदगल्याने येत आहे.
ही इज फॉरमोस्ट फॉर साइकिक पॉवर्स.
आणि सर्वात अधिक म्हणजे ज्याला मानसिक शक्ती म्हणतो त्याच्यामध्ये ते निपुण आहे.
द पाली इज एथड अग.
पालीमध्ये असं आहे.
And he goes through all of them.
आणि मग अशा प्रकारे प्रत्येकाबद्दल ते सांगतात.
Everyone has this own special quality.
आणि प्रत्येकाची विशेष अशा प्रकारची एक क्वालिटी असते, एक सद्गुण असतो.
The one I remember best is Subhuti.
एक आहे मला जे अधिक चांगला आठवतात ते म्हणजे सुबुती.
नो पर्सनल इंटरेस्ट ऑफ कोर्स.
माझा व्यक्तिगत याच्यामध्ये काही रुची नाही मला.
एनिवे सुबुती इज फॉरमोस्ट फॉर टू थिंग्स.
सुबुती जे आहे ते दोन गोष्टीमध्ये अतिशय चांगले आहे.
क्वाइट इंटरेस्टिंग.
आणि हे मोठं रोचक आहे.
ही इज फॉरमोस्ट फॉर फ्रेंडलीनेस.
आता ते मैत्रीसाठी फार पुढे आहे. सर्वात
फॉरमोस्ट फॉर ड्वेलिंग अलाउन.
आणि एकटे राहण्यामध्ये पण ते अगदी पुढे आहेत.
इट्स व्हेरी इझी टू बी फ्रेंडली व्हेन यू आर लिव्हिंग बाय युअरसेल्फ.
आणि तुम्ही जर स्वतःच असता तर मग मैत्रीपूर्ण राहणं फार सोपं असतं.
आय डोंट नो वेदर दांते गेव्ह मी दॅट नेम विथ एनी रेफरन्स टू दॅट ऑर नॉट.
आता मला हे माहिती नाही की भंतेंनी मला जेव्हा हे नाव दिलं तेव्हा हा संदर्भ त्यांच्या मनात होता की नाही मला माहिती.
आय लीव टू यू टू डिसाइड.
मी आता तुमच्यावरही सोपवतो की तुम्ही ठरवा ते काय झालं.
So anyway, every order member, every member of the Buddha's Sangha is foremost for something.
आता बुद्धाचा हा जो काही संघ आहे तो प्रत्येक व्यक्ती कशामध्ये तरी अधिक सर्वात पुढे आहे.
In other words, we all make our own individual unique contribution to the Sangha.
म्हणजे दुसऱ्या शब्दात आपण प्रत्येक जण संघामध्ये आपलं काहीतरी अद्वितीय अशा प्रकारचं योगदान जे आहे ते देत असतो.
नो टू इंडिव्हिज्युअल्स आर अलाइक ऑफ कोर्स.
आता दोन व्यक्ती सारखे कधीच नसतात.
बट इन बीइंग डिफरंट दे डिफरंट इज रिगार्ड्स देअर क्वालिटी.
आता ते जर वेगळे असतील तर हे वेगळे ह्या अर्थाने की त्यांचे वेगळे असे गुण असतात.
इट्स बिट लाइक द बोधिसत्वस.
जसं बोधिसत्व आहे तसं आपण पाहू शकतो.
ईच ऑफ द बोधिसत्वस एम्बॉडीज अ डिफरंट क्वालिटी ऑफ बोधी.
आता आपण हे जे बोधिसत्व आहेत प्रत्येक बोधिसत्व बुद्धत्वाचे वेगवेगळे जे काही गुण आहेत ते दर्शवतात.
एव्हरी ऑर्डर मेंबर कंट्रीब्यूट्स समथिंग युनिक टू द ऑर्डर.
प्रत्येक जो धम्मचारी असतो संघामध्ये काहीतरी अद्वितीय अशा प्रकारचा वेगळेपणा काहीतरी तो एक प्रकार त्याचं योगदान करतो.
That's what our names sort of represent.
आणि आपलं जे नाव आहे हेच ते दर्शवत असतं.
We try in giving those names to catch something about you.
तर अशा प्रकारे जे नाव आहे तर तुमच्याबद्दल काहीतरी असं वेगळं त्याच्यामध्ये दिसावं, तुम्हाला लक्षात यावं, हा त्याचा अर्थ.
Something that you are and something that you could be more.
आता काहीतरी तुमच्यामध्ये आहे आणि काहीतरी असं आहे जे तुम्ही अधिक झालं पाहिजे असं त्या नावामध्ये असतं.
बट यू सी दिस सो क्लिअरली ऑन संडे.
आणि रविवारी हे अतिशय स्पष्टपणे तुम्ही हे पाहू शकाल.
यू सी दिस न्यू क्वालिटीज कमिंग इन टू द ऑर्डर.
आणि मग तुम्ही हे पाहणार आहात की नवीन हे जे काही गुण आहेत हे आता संघामध्ये येत आहेत.
अँड इट्स सो ऑब्व्हियस.
आणि हे अतिशय स्पष्ट आहे.
यू नो आई बी सिटिंग आउट फ्रंट विथ द पब्लिक प्रीसेप्टर्स.
आणि मग इतर जे जाहीर उपाध्याय त्यांच्यासमवेत मी पुढे बसलेला असेल.
And I'll see each of these wonderful qualities just sort of coming into blossom.
आणि मग मी पाहणार आहे की प्रत्येकाचा हा जो काही गुण आहे जणू काही तिथं तो उमलत आहे असं मी पाहेल.
ईच कंट्रीब्युटिंग समथिंग ऍब्सोल्युटली युनिक टू द टोटॅलिटी ऑफ द ऑर्डर.
आणि पूर्ण हा जो काही संघ आहे त्या संघामध्ये प्रत्येक जण त्याचं काहीतरी विशेषत्वाने असं योगदान देणार आहे.
ईच रिमेनिंग एंटायरली देमसेल्व्स.
आणि प्रत्येक जण पूर्णत्वाने तो जो स्वतः आहे तसा तो राहणार आहे.
कंट्रीब्युटिंग टू समथिंग ग्रेटर दॅन देमसेल्व्स.
परंतु त्यांच्यापेक्षा काहीतरी मोठं जे आहे असं ते योगदान त्या संघामध्ये देणार.
नॉट जस्ट अ थिअरी.
आता हा केवळ सिद्धांत नव्हे
बट इज अ स्पिरिच्युअल रियालिटी दॅट इज टँजिबल.
आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं हे सत्य आहे जे आपण इथं पाहू शकतो.
वी विल फील इट ऑन दॅट ओकेजन.
आणि त्या प्रसंगी खऱ्या अर्थाने आपण हे अनुभव करू शकतो.
आय स्पीक व्हेरी कॉन्फिडेंटली बिकॉज आय हॅव नेव्हर सीन इट फेल एट अ पब्लिक ऑर्डिनेशन.
आणि हे अतिशय आत्मविश्वासाने मी सांगतोय कारण जाहीर दीक्षेच्या वेळेस मला कधी म्हणजे असं वेगळं घडलं तर आठवत.
अँड मेनी मेनी ऑर्डर ओकेजन्स वन सेन्सेस दिस कमिंग इन टू एक्झिस्टन्स.
आणि अनेक अशा प्रकारच्या संघाच्या गतिविधीमध्ये मी पाहिलेलं आहे की अशा प्रकारचा अनुभव मला आलेला
आहे. बेस्ट यू सेन्स इट इव्हन वेन युअर अलोन.
आणि कधी कधी तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा सुद्धा अशा प्रकारे तुम्ही अनुभवू शकता.
And I have to say this is more and more my own experience after so many years in the order.
आणि अनेक वर्ष मी आता संघामध्ये आहे तर मी असं म्हणू शकेल की अधिक अधिक अशा प्रकारचा अनुभव मी अनुभवत असतो.
In some way, somewhere deep within one, one has a sense of the order.
आणि आतमध्ये सखोल कुठेतरी एक प्रकारे संघाचा असा जो काही एक अर्थ आहे अनुभव आहे माझ्यामध्ये.
It's as if when one goes anywhere, one carries everybody with one.
जणू काही जेव्हा एकटा कोणीतरी कुठेतरी जातो तर जणू काही सर्वांना घेऊनच तो एकत्र जातो.
सम ऑफ यू नो दॅट आय व्हिजिट हंगरी ट्वाइस अ इयर.
आता आपल्यापैकी काहींना माहिती असेल की हंगरी मध्ये मी वर्षातून दोनदा जातो.
अँड आवर डॉर्मिटरीज देयर हॅव स्टार्टेड द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल.
आणि आपले जे धर्ममित्र आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल तिथं काढलेला
आहे. फ्रॉम द जिप्सी कम्युनिटी.
आणि हे जे लोक आहेत ते जिप्सी समाजातून आलेले
आहेत. दे कम फ्रॉम अ व्हेरी व्हेरी डिफरंट कल्चर टू माइन.
आणि माझी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीपेक्षा अतिशय वेगळ्या संस्कृतीमधून ते आलेले
आहेत. इट्स इवन डिफरंट फ्रॉम द ओव्हरऑल हंगेरियन कल्चर.
आणि सर्वसामान्य हंगेरीचं जे काही संस्कृती आहे त्याच्यापेक्षा अगदी वेगळी निराळी संस्कृती त्यांची आहे.
दे बीन एक्सक्लूडेड फ्रॉम दॅट ओव्हरऑल कल्चर.
त्या संस्कृतीमधून मात्र त्यांना वेगळं करण्यात आलेलं आहे.
सो आय गो देअर अँड आय मीट विथ माय फ्रेंड्स आर धर्ममित्रस.
आणि तिथे मी जातो माझे जे मित्र आहेत धर्ममित्र त्यांना मी भेटतो.
अँड व्हेन आय वाज देयर लास्ट टाइम वी वर टॉकिंग अबाउट द आयडियल्स बिहाइंड देयर स्कूल.
आणि मग आम्ही त्यांच्यासोबत मी चर्चा करत होतो आणि त्यांनी जी शाळा निर्माण केली त्या शाळा निर्माण करण्यामध्ये त्यांचा काय आदर्श होता यावर चर्चा होती.
They're forming a Buddhist school for gypsies.
तर जिप्सी लोकांसाठी बौद्ध शाळा ते निर्माण करीत आहेत.
सो दे ट्राइंग टू वर्क आउट व्हॉट दॅट मीन्स.
आणि मग ते हे समजून घेत होते की याचा काय अर्थ होतो.
सो वी मीट अँड वी टॉक.
आणि मग आम्ही एकत्र भेटलो आणि चर्चा करू लागलो.
अँड दिस टाइम व्हाइल आय वाज टॉकिंग टू देम आय रियलाइज्ड दॅट आय वाज बीइंग एक्स्ट्रीमली हेल्पफुल.
आणि मग त्यांच्याशी चर्चा करत असताना असं माझ्या लक्षात आलं की खरोखरच माझी फार मोठी त्यांना मदत होत आहे.
बट आय रियलाइज इट वॉजंट रिअली मी बीइंग हेल्पफुल.
परंतु त्यावेळेस मला असं वाटलं की असं नव्हे की मी त्यांना मदत करतो आहे.
आय वॉज कनेक्टिंग देम टू समथिंग फार ग्रेटर दॅन मी.
आणि त्यांचा जो काही संपर्क आहे माझ्याही पेक्षा काहीतरी फार मोठा आहे त्याच्याशी मी त्यांचा संबंध किंवा संपर्क जोडत आहे.
अँड सो थ्रू मी दे कुड कनेक्ट विथ दॅट.
आणि जणू काही माझ्या मार्फत त्याच्याशी ते त्यांचा संपर्क प्रस्थापित करत आहे.
अँड दॅट एनलार्ज देअर विजन.
आणि मग त्यांची जी काही दृष्टी आहे ती अशा प्रकारे इथं विशाल होत असते.
अँड द वे इट फेल्ट टू मी वाज दॅट आय कॅरीड द ऑर्डर विथ मी.
आणि मला असं वाटलं की जणू काही मी संघ माझ्यासोबत घेऊन जात आहे.
आय कॅरीड माय डीप अवेअरनेस ऑफ द होल ऑर्डर.
आणि सखोलपणे जी काही संघाची माझी जागृती आहे ती जागृती मी माझ्यासोबत घेऊन जात
आहे. दिस सेन्स ऑफ कम्युनिटी दॅट ट्रान्सेंड्स डिफरन्स.
आणि हा जो काही संघाचा एक प्रकारे अनुभव अर्थ आपल्यामध्ये असतो तर हा जो काही फरक आहे तो सगळा फरक भेदून जातो.
दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट व्हेन यू आर डीलिंग विथ पीपल हू बीन एक्सक्लूडेड.
आणि हे अतिशय महत्वाचं असतं अशा लोकांसोबत जेव्हा तुम्ही काम करता त्यांना समाजातून वेगळं करण्यात आलेलं आहे.
इट्स द सेम एज व्हॉट वी हॅव टू डू इन इंडिया.
आणि अशीच बाब आहे जी भारतामध्ये पण आपल्याला करायची आहे.
ऍक्च्युअली ऑल ओव्हर द वर्ल्ड.
खरं म्हणजे पूर्ण जगात याची गरज आहे.
पीपल हू बीन शट आउट नीड टू फील अ पार्ट ऑफ समथिंग मच ग्रेटर.
तर लोक जणू काही एक प्रकारे बंद झालेले आहेत तर त्यांना काहीतरी व्यापक विशाल याची काहीतरी ते भाग आहेत अशा प्रकारे त्यांना अनुभव यायला हवा.
दे डोंट वॉन्ट टू जॉईन द जनरल सोसायटी.
त्यांना सर्वसामान्य समाजामध्ये काही जायचं नाही.
दॅट्स लेट देम डाऊन बॅडली.
कारण त्या समाजाने त्यांना अतिशय म्हणजे वाईट अशी वागणूक दिलेली आहे.
दे वॉन्ट टू जॉईन समथिंग दॅट इज इफ यू लाईक ट्रान्सेंडंट.
तर त्यांना जर आपण असंही म्हणू शकतो की जे लोकोत्तर आहे अशा प्रकारे जिथं आहे तिथं जावंस वाटतं.
आय हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग ऑफ दिस.
आणि अशा प्रकारचा अतिशय सखोल अशा प्रकारचा भाव माझ्यामध्ये होता.
इट गिव्ह मी ग्रेट कॉन्फिडन्स अँड ग्रेट इफेक्टिव्हनेस.
आणि मग याच्यातून माझा एक मोठा आत्मविश्वास आणि मोठी परिणामकारकता निर्माण झाली.
बट विथ ह्युमिलिटी.
अतिशय नम्रपणे मी हे करत होतो.
बाय मायसेल्फ आय एम नथिंग.
आता मी एकटाच खरंच काहीच नाही.
Well, I'm exaggerating. I'm pretty good.
थोडं मी अतिशयोक्ती करतोय परंतु बराच चांगला आहे मी बऱ्याच बाबतीत.
But pretty good is not good enough.
परंतु थोडंसं चांगलं असणं एवढं पुरेसं नाही.
I don't want to go to the other extreme of pretended humility.
परंतु मी दुसऱ्या म्हणजे टोकावर जाऊ इच्छित नाही की म्हणजे वरवरचा देखावा म्हणून नम्रता करायची.
But whatever skills I've got, I'm not really up to that situation.
आणि जे काही कौशल्य माझ्याकडे आहे तर त्या परिस्थितीसाठी म्हणजे तेवढं ते त्या पातळीवर नाही.
It's only something greater than me that I participate in that can help.
परंतु माझ्यापेक्षा काहीतरी अजून मोठं आहे आणि मग जेव्हा ते तेव्हा मी इथं काम करतो तर ते मला तिथं कामी पडतं.
And that for me is particularly embodied in the order.
आणि ते माझ्यासाठी विशेष म्हणजे संघाच्या रूपाने आहे.
We're going to see more about the benefit of the order to the world tomorrow.
आणि मग संघाचा जगाला काय लाभ होतो याच्याबद्दल आपण उद्या अधिक पाहणार.
But I hope you've got a much clearer idea of what your commitment is.
मला अशी आशा आहे की तुमची प्रतिज्ञाबद्धता म्हणजे काय आहे याची अधिक आपल्याला आता स्पष्टता आलेली असेल.
When you're using these words in harmony with friends and brethren, this is what you're referring to.
आणि जेव्हा तुम्ही हे शब्द वापरता की मित्र आणि बंधूंच्या प्रती आपली म्हणजे सामंजस्यता तेव्हा याचा अर्थ असा होत असतो.
It means working together to let this third order of consciousness emerge.
याचा अर्थ असा होतो की एकत्र काम करायचं आहे आणि संघाचं हे जे तिसरं चैतन्य आहे ते चैतन्य निर्माण करायचं.
You can't make it come about.
आता हे असं तुम्ही घडवून आणू शकत नाही.
You have to work on yourself.
तर तुम्हाला स्वतःवर हे कार्य करावं लागेल.
And when you do that, it emerges when you come into relationship with others.
ani mag asa jar tumhi karu shaklat ani mag itrancha samparkat tumhi yal tevha tyachatun e ghatnar ahe.
And it can be something extraordinarily fine and beautiful.
Ani mag he atishay mhanje ek prakare alaukik asa sundar asnar ahe, atishay changla asa asnar ahe.
But you have to work.
Parantu tumhala yachyavar karya karav lagnar ahe.
Joining the order is taking on a new work.
संघामध्ये येणं याचा अर्थ असा होतो की एक नवीन कार्याची सुरुवात करणं.
यू बिकम रिस्पॉन्सिबल फॉर द ऑर्डर बीइंग दॅट थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस.
आणि मग तुम्ही अशा प्रकारे तिसऱ्या प्रकारचं संघाची जी काही चेतना आहे त्याच्यासाठी तुम्ही पण एक प्रकारे जबाबदारी घेता.
यू हॅव टू मेक शुअर दॅट युअर ऍक्शन्स हेल्प इट टू कम अबाउट.
आणि याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे की तुमच्या कृतीमुळे अशा प्रकारचा हा संघ निर्माण होईल.
फॉर इन्स्टन्स देयर विल बी डिस्प्यूट्स अँड डिफिकल्टीज.
आता उदाहरण दाखल अनेक अडचणी असतील, काही वादविवाद असतील.
गॅरंटी.
हा खात्री आहे अगदी त्याची.
इट विल हॅपन.
आता हे घडणारच आहे.
आय एम सॉरी बट इट विल.
आता मला खेद वाटतो पण असं घडणार आहे.
बट डोंट बिकम पार्टी टू द डिस्प्यूट.
परंतु हे जे काही वादविवाद होतात त्याचा तुम्ही एक भाग बनू नका.
रिमेन अबव्ह इट.
त्याच्यावर तुम्ही राहा.
ट्राय टू हेल्प टू हील.
आणि हे एक प्रकारे निस्तरण्यासाठी तुम्ही मदत करा.
ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट ईच साइड हॅज अ इश्यू.
आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की प्रत्येक बाजूकडे काय त्यांचं म्हणणं आहे हे जाणून घ्या.
अँड ट्राय टू शो समथिंग दॅट गोज बियॉन्ड इट.
आणि मग हे दाखवायचा प्रयत्न करा की ते याच्याही पलीकडे असेल.
युजली दॅट सॉर्ट ऑफ डिस्प्यूट कांट बी सॉल्व्ड ऑन इट्स ओन लेव्हल.
आणि बऱ्याचदा अशा प्रकारे जर काही वादविवाद असेल तर त्या पातळीवरच ते आपण ते सोडवू शकत नाही.
यू रिमेंबर बंटे सेड अ सायकोलॉजिकल प्रॉब्लेम कांट बी रिझॉल्व्ड ऑन इट्स ओन लेव्हल.
आता भंते असं म्हणतात की मानसशास्त्रीय अशा प्रकारच्या ज्या अडचणी असतात तर त्या पातळीवरच आपण ते काही सोडवू शकत नाही.
इट हॅज टू बी रिझॉल्व्ड बाय अ डीपर लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस.
आणि ज्याला आपण सखोल अशा प्रकारची आपली जी चेतना म्हणतो त्या पातळीवर ह्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जातात.
सो डिस्प्यूट डिफिकल्टी डिसहार्मनी इन द ऑर्डर कांट बी रिझॉल्व्ड ऑन इट्स ओन लेव्हल.
आता संघामध्ये ज्या काही अडचणी येतात, जे काही वादविवाद होतात, जो काही विसंवाद होतो त्या पातळीवरच आपण हे सोडवू शकत नाही.
इट्स रिझॉल्व्ड बाय गोइंग बियॉन्ड इट.
आणि याच्या पलीकडे जाऊन तेव्हाच आपण ह्या समस्या सोडवू शकतो.
सो एज मच एज यू कॅन ट्राय टू बी द वन हू गोज बियॉन्ड इट.
आणि जेवढं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही असे बना की याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकाल.
अँड बिकॉज देयर ऑर्डर मेंबर्स दे विल रिस्पॉन्ड.
आणि ते संघ सभासद आहेत म्हणूनच ते त्याला प्रतिसाद देऊ शकतील.
मेबी नॉट इमिडिएटली.
कदाचित लगेच प्रतिसाद देणार नाही.
मेबी दे वोंट से ओ थँक यू व्हेरी मच.
किंवा ते असं म्हणणार नाही की फार फार धन्यवाद.
बट यू डोंट माइंड अबाउट दॅट.
परंतु त्याची तुम्ही चिंता नका करू.
यू आर ओनली कन्सर्न्ड अबाउट द हार्मनी ऑफ द ऑर्डर.
केवळ तुम्हाला संघाचा जो काही सुसंवाद आहे त्याच्याबद्दल विचार केला
पाहिजे. सो यू आर कमिटिंग युअरसेल्फ टू वर्किंग टू क्रिएट दॅट थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस.
तर एक प्रकारे तुम्ही ही प्रतिज्ञाबद्धता करत आहात की संघाचं हे जे काही तिसरं चैतन्य आहे ते निर्माण करण्यासाठी.
And of course you're committing yourself to friendship.
आणि अर्थातच तुम्ही मित्रत्वाला एक प्रकारे प्रतिज्ञाबद्ध होता.
To going deeper with some board members.
आणि काही संघ सभासदांसोबत तुम्ही अधिक सखोल जात आहात.
Because you can't go deeper with everybody in the same way.
आता प्रत्येकासोबतच अशा प्रकारे सखोल आपण जाऊ शकत नाही.
But when you go deeper with some, in a way you go deeper with everybody.
जर समजा काही लोकांसोबत जर तुम्ही अतिशय सखोल जात असाल तर एका अर्थाने तुम्ही सर्वांसोबतच सखोल जात
आहात. The order should be a nexus of deep friendships.
आणि संघ जो आहे अशा प्रकारे म्हणजे सखोल मैत्रीचा एक प्रकारे असा जाळ असला पाहिजे की सखोल मैत्री असली
पाहिजे.
आपण एकमेकांबद्दल सखोलपणे जागृत असतो.
And appreciate each other deeply.
आणि एकमेकांची फार सखोलपणे आपण प्रशंसा करतो.
सो येस, डेव्हलप डीप फ्रेंडशिप.
तर अर्थातच सखोल अशी मैत्री निर्माण करा.
अँड रेकॉग्नाइज दॅट देयर इज पोटेंशियल फॉर फ्रेंडशिप विथ एव्हरी ऑर्डर मेंबर.
आणि हे लक्षात असू द्या की प्रत्येक धम्मचारी सोबत अशा प्रकारे सखोल मैत्री करण्याची क्षमता आहे.
सो दिस इज व्हॉट लाइज इन द बॅकग्राऊंड ऑफ दॅट वाव.
तर ही जी प्रतिज्ञा आहे त्याच्या पार्श्वभूमीमध्ये ह्या सर्व बाबी आहेत.
सो थिंक अबाउट इट.
तर याच्याबद्दल विचार करा.
आर यू रेडी फॉर इट?
तुम्ही याच्यासाठी तयार आहात काय?
डू यू बिलीव्ह इन दिस थर्ड ऑर्डर?
तर अशा प्रकारे संघाचं हे जे तिसरं चेतना आहे तर त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का?
आय एम शुअर दॅट यू हॅव ऑल हॅड सम टेस्ट ऑफ इट.
मला खात्री आहे की याचा काही ना काही स्वाद तुम्हाला आलेला असेल.
आय डाउट इफ यू बी हियर इफ यू हॅडंट.
जर अशी चव तुम्हाला नसती तर मला शंका आहे की तुम्ही इथं आला असता की नाही.
बट येस, मेक शुअर यू रिअलाइज दिस इज व्हॉट यू आर कमिटिंग योरसेल्फ टू.
तर अर्थातच तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ही अशी बाब आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होत आहात.
अँड चेक दॅट यू आर रेडी.
आणि हे बघा की तुम्ही याच्यासाठी तयार आहात का.
चेक दॅट यू हॅव्हंट गॉट एट द बॅक ऑफ युअर माइंड अ लिस्ट ऑफ गुड ऑर्डर मेंबर्स अँड बॅड ऑर्डर मेंबर्स.
तर असं पण तुम्ही पहा की तुमच्या मनाच्या पाठीमागे कुठेतरी चांगले संघ सभासद आणि वाईट संघ सभासद अशा प्रकारची यादी तर नाही ना.
ऑर्डर मेंबर्स आय लाईक अँड ऑर्डर मेंबर्स they're there, I have to tolerate them.
आणि काही धम्मचारी मला आवडतात आणि काही धम्मचाऱ्यांना तर सहन करावं लागेल.
यू आर टेकिंग ऑन द लॉट.
आणि एक प्रकारे तुम्ही फार मोठी जबाबदारी घेता.
एव्हरी वन ऑफ देम.
प्रत्येक जण.
सो आर यू रेडी फॉर दॅट?
तर तुम्ही याच्यासाठी तयार आहात का?
सो द डेज आर गोइंग बाय.
आता दिवस जात आहेत.
अँड द नंबर्स आर नॉट श्रिंकिंग येट.
आणि नंबर अजून काही कमी झालेले नाही.
देयर्स स्टिल अ फ्यू डेज टू गो.
अजून काही दिवस बाकी आहेत.
मेक अप युअर माइंड.
मनाची तयारी करा.
अँड लेट्स सी व्हॉट हॅपन्स.
आणि बघूया आता काय करतात ते.